नानिवडेकर यांनी गायलेले पोवाडे। झाशीची राणी लक्ष्मीबाई, पोवाडा, भाग 1-6, ट्विन रेकॉर्ड नंबर FT 3239। झाशीची राणी लक्ष्मीबाई, पोवाडा, शाहीर नानिवडेकर।
political assistant major in
Sai Balaji.
Bolavuni Sarata de Kata Kataka
Gedaraji.
Yamuk Ganga Dharavan
Kodaraji.
Mahi Paralashumi Bai Cha
Chokalaji.
Dukha Tadar Varakalati Cha
Angalaji.
Tadatara Abdullah Gali Sira
Bhumilaji.
Major Elis Sahib Samachara
Laalaji.
Karulaka Ghoram Ayotuma
Dayalaji.
दत्ता का पुत्र तो आए तुम्हें मानने
आए
जरा राज्य प्यास वे वचन दे तो तुम
माला दे
मगवृत्त कड़विले लार्ड डला हौसी
राजे
जाने नाही मान लो कीड़ी साचो बटना
लाजे
दत्ता भाषिता नाही मंजूर के लाजे जरा खालसा राज्य भाषी से हुकुम
तोड़ा लाजे
अच्छा परी भाषी तो स्थान गे लग
लगा लाजे
अच्छा परी पहाड़ा जड़ी वचन देखी मुड़ी तो पाले दिखाई ले कराई
तालबा दिखाई ले कराई तालबा
एक ना दो लकार ले प्यार संग तो लक्ष्य जाव सबना
संग तो लक्ष्य जाव सबना
तनका तोडून दिला होता तोही बंद केला
दिला होता तोही बंद केला
लढवुनी हजार कारण त्याला गशा मध्ये पैका गाठ केला
गशा मध्ये पैका गाठ केला
नाही दिला पैका राणीला मुलाच्या मुंडीला म्हणून मागितलेला पैसा म्हणे नाही तुम्हाला मिळणार अज्ञानाचे पालन आम्ही करणार घेऊन या जाणून होईल
व्यवहार
नवऱ्याच्या निधना मागून काशीला जाऊन तीर्थनिधी करून शुद्ध घ्याव करून देहाला आज्ञा माझी तरी केंद्र झाला काय बनो नाही विचार केला करू नका गायीचा वध भाष शहरात दिलवी अहो रात दुमान तो कोण प्रळय साहेबान आरंभला प्राणीचा देश भडकला
प्राणीचा देश भडकला
हिंदू धर्माचा केला भारी खर कुणाली खराब हिंदू जन सकाळची धर धर्माचा
भक्त
करी महान अंग योजा अजर अमर नावंती दुखविले प्रजेला भारी शांती घरोघरी भाकरी कुमारी अलौकिक गुण कितीक अंगा असून जन्मली बायको तुझा केला पुरुषा तकीत जगतात
केला पुरुषा तकीत जगतात
दररोज राणी उठे पहाटे सलवकरी दोरदोरी आणखी मला खांब हवे त्या करी घोड्याला शिकवी कसरात बसून त्यावरी घोड्यावरती बसून जाई उडून कंपनावरी भरपुरातून मी घोडा पैला मला तीर बंद तिचा नेम बरोबर करी कानपट्टा पिरवी दोन हातात घेऊन तळवारी अशा परी भिस्त राणीची मेहंती भरी मेहंतीचा घामगिर होई आंघोळ्या करी उजित ते तुळशीला बंदी भाव अंतरी बारा वाजता दुपारी नित्य भोजन करी कचेरीला जात ते भोजन दाहल्यावरी कसे वृद्ध पुरुषाचा ऐका खर करी पाय जमा पायात बंदी जांभळी अंगावरी टोपीला टोपी त्याच्या वर्णात येता भर करी औदारी दिवाळीचा स्वतः न्याय ती करी अशा परी मी किल राजपुत्र कावरी या पुढली माहिती बंदाची सांग तो करी बनवाले झाड तुला जोर उंद्र कावरी
पंडव
वाल्यांचा विजय झाला सत्ता झाली त्यांची कान पुरला लखनऊ दिल्ली सागराला माळवानी बुंदेला खंडाला ग्वाल्हेर आणि कालपीचा मुलखाला बाणपूर आणि चंदेरीला बहुतेक प्रांत त्यांचा झाला पूर्ण सहा महिने सांगण्याला बंड गाजीवलं हिंदुस्थानाला तीडभारी आली इंग्रजाला निघाले बंडवाड्यांचा सूड जायला इकडीने लागले तयारीला सेनापती केला सांगतो तुम्हाला सर यू रोज साहेब आला सागराला पहिला सरून इंग्रज झाशीला आणखी वेढा दिला तेथील किल्ल्याला वेशी बंद केल्या सकल भागा वेशी बंद केल्या सकल भागा कोण मारा झाला सर्व शहरात खवळाले आतील वीर समजा तो फसून केली हजीची उडविली इंग्रजाची भली आशा नाही राहिली इंग्रजाला किल्ला कसा मिळेल आपल्याला साहेबाला ह्याचा विचार करला राणीने दाविले खरोखर ठेवल्या नाही अहो रात्र लढून 3 दिवस किल्ला बचला इंग्रजान केला आटो काट किल्ला घेण्या लागली पण तो खाण्या पुढे त्याचा निभाव नाही लागला भोलाडवी सरती राणी साहेबांची तमरा लागली किल्ला तीन नराधम फितूर झाला साहेबाला त्याने दिली सर्व किल्ल्याची माहिती मोर्चाची जागा समजून दिली इंग्रजाला सारा देश बुडविला फितुरी कारण झाला बांधला मोर्चा इंग्रजान पश्चिम भागला जर नाळी तोफ सुरू केली झाशी शहराला उद्ध्वस्त केलं झाशी शहर तयार बंद पाडली तोफ किल्ल्यावर पश्चिम भागला माहीत धरली राणी खरं तारा अशा समजाला उपदेश करून सैन्याला तोफांचा उडाला शहरात बंदुका तीर झाला तलवार चमकली कंकणात धरला चमकली कंकणात धरला किती एकाने स्वर्ग पंत धरला वरून मी मानव काय त्याला वरून मी मानव काय त्याला तळतळ उडाली साहेबाची फितुरीने पुन्हा घात केला हवालदार फितूर इंग्रजाना नाही कसा त्यात ठाई मेला म्हणून अवधून त्याने चर्च केली तरी त्यात आशा विजयाची जिथे आशा विजयाची महाशूर लढाई योद्धा कसरे योद्धा कसरेला इंद्रजाला घेराव कस त्या कटाव सांगतो किल्ल्यावर राणी नणी बाहेरून अपय करावा पण केला घाट फितुरान म्हणून शत्रू किल्ल्यावर गेला किल्ल्यावर गेला त्याच्या टोप्याला घ्यावी लागली माघार तयारेला सोडून रण मैदान ताच्या टोप्यान पळ काढला राणी साहेबांच्या फौज मधी जरी हाहाकार उतरला फार उतरला निराशे कसरली सता तुझा आधार नाही महाराणी जव चली केली जणू लालग्यांच्या तडकरा पण खरी शूर मरदानी काही तिर तीर नाही सोडला हे तर बोलाजी गाडी दार केले कथा अंगावरी शिरस्थान डोकेला आणि वर्ण फेटा भरगरी कमरेला खोली कचार जमली आतल्याबरोबर तिखट दोन तलवारी घेतला पुत्र दत्त का बांधरी पाठीवरी राजरत्न घोड्यावर स्वारी झाली तयारी ठोकली अरुण जयशंकराच्या अवतारी हे करा घोडा फरकाव इंद्रजावरी चकमक उडाली सख्याण करी नाही दिली दाद शत्रूला दया अवतरी म्हणून गोट शत्रू काली घाली बाहेरी कविले शत्रूला करत हिंदू करी अन्न पाण्या दिले तुमचा असं बसून घडवली पाठीला वो जमल जात करी मरीला मुलग्याच्या नऊ वर्ष व बुरी तरी येऊया कालपीच्या शहरी गौरी कालपी शहराला आधार गव कला अचानक हल्ला अचानक हल्ला चढवेला उडाली केशराची बंडवाल्याची सर्व सैन्याची बातमी समजली राणी सारबा नयन अश्रूने भरले समयात आशा नाही राहिली पुढे विजयात कडून राणीवर हल्ला इंग्रजान केला तरी समयाला राणीने समाचार घेतला तिथे काना ठार करी तलवार बहादर खरी तलवार बहादर एक सारखे तीन दिवस लढून समराज राणी साहेबास इंद्रजान पाठ पुरली राणी उमजली वेळ सांगली नाही अपजाला अपजाला मारतील हाल करू काय नाही कोण मणी प्रार्थन भोग आपला अशा वेळी ही करुणी करून सोडून बाहेर पडण्याला थोडा शत्रुची फळी नगर पार झाली शत्रुच कविला धन्य अबला नदी मध्ये घोडा थांबला नवा घोडा पाण्याला आणला घात दाहला बंदी इंद्रजाला मिळाली बाजी मागून अचानक वारे केला डोक्यावर समोर आणि माझ्यावर डोक्याला परिस्थिती किती दारुण तरीही राणी न शत्रू किड किरुणे गौताच्या गणित मध्ये फिरून आग लावून देह जाळला गेली करून सर्व जगताला हिंदुस्थाना महादेव साहिब करी
उमाजी नायकाचा पोवाडा श्रुती पहिली व दुसरी शाहीर नानिवडेकर आणि पार्टी
गरिबांचा वाली नाईक उमाजी खाता
दैवांचा वाली नाई तो उमादी खाता दैवाचा पड़ता सड़का उलटा फासा फासा वर तड़ला धर्म जड़ा तिल मासा दातवी दया जो तया न्याय जा वया उभारी भया तया जाना जा संकटी गरीब पड़ता तो किसी करड़ता तो धड़ पड़ता तो कदर करी को न क्या जगता कदर करी को न शांति जगता उमा जी दे कया ना हाथ गुणान अमर दाना मरना गुणान अमर दाना मरना गरीबांची जातम तो झाली बघून बरसावे पुढारा दीनांचा कैवारी अहो कैवारी सावकार पंत श्रीमंत कयावर स्वारी कयावर स्वारी उकळाया उभा हटकून उकळाया उभा हटकून गरब खटकून आणि दान खटकून देवी परभारी देवी परभारी गरिबांची जाहली बैना गरिबांची जाहली बैना आपण तर घरी नाचती मैना दिहारी पंता घरी नाचती मैना दिहारी धनवान करती किती कैना धनवान करती किती कैना गरिबांची किंव कुणा येईना त्यानं हेरलं दूरच येत घर त्यानं हेरलं दूरच येत घर भंडार जिथं भरपूर रात्रीला फोडलं त्यात दारे जित चुप शिवाला तार भारे सारे पैसे दिले वाचून गोर गरिबाना अहो खर विना करवडे खोरे पापी घन घोर म्हणती हा चोर झाडली खाऊच त्याला धरण्यात झाडली खाऊच त्याला धरण्यात बच्चा मरता का सच्च मरण्यात धर्माचा बोल खरा करण्यात धर्माचा बोल खरा करण्यात आले आले धरण नाही चाला आले आले धरण उमाजीला सगळा गाव झाला दहाला गलबला घेऊन जीव थोर थोर पळता उमाजी देव कया ना पुणा ना अमर दहाला मरणा हटा उठा हा दूर येई हा शूर उमाजीला सजीर आला चला अरे गीता जीव एक कला धराया कचाद आणला हा कजला हा जीव थोडा वरती झाला मग स्वारे पर झाली नंगी तलवार माग खाऊ चाले भरदारे आठाडीला माझी सरदारे गेला भोरा पंताचा मोरा छोटी मुदर्याला छोटी मुदर्याला जी तर चौका धन्याला रुबरुलाव घाबरला जी लाव घाबरला जी मतंदारी दान केली क्षण ताम्रपट नाही केली लटपट पंत बोले झटपट आता गारे खुशाला गावाला गावाला हो दिया घाटान नाही कगेला जी नाही कगेला जी नायका का मुक्काम जे दुरीला वहा तो खंडोवाला देल भंडाराला आणि देवाला निवाजता ठेवला भाव मांडून जेवाई बसला भौती अरबांचा वेळा पडला भौती अरबांचा वेळा पडला हात फुट नाही का खंडो बाला येळ फुट म्हणून उभा राहिला भौजवर्ण चिंता उडून गेला दिया घाटाचा रस्ता ठरला पाहतरा जिजाबाई भैन पाठीची सख्या मायेची जीवा भावाची आठवून विसाव्याला गेला जिया लाव भैनीच्या गावाला दिवस होता संक्रांतीचा आला भाऊ म्हणी आला चालून घरला वव्वाळी पंचार शिवत्याला पिता म्हणी बसा का जेवायला पाटावर उमाजी बसायची आला जिजा म्हणी खाट आकला कसला जेवताना तलवार संगती कशाला ऐशी उमाजी मना खासला तलवार पट्टा जमदिया खेळी काढून या अशा खाटात जेवाई बसला पहिला घास तोंडा जवळ नेला त्यामध्ये गराडा भोवती पडला उमाजीचा हात गेला कमरेला हत्यार म्हणी बघून सुन्न झाला धनीला म्हणी काग घेत धनीला म्हणी काग घात केला सांग म्हणी बाई बाई गर होती पैशाची गरजे मला तिक फर्ज काग म्हणी अर्ज नाही केला कुबेर भंडारा जमीन पिजला नायकाचा बोल फोल झाला मला त्याला पकडून खडकिला झाला दिवा वरती तू दार खंडा सर दार जाता परिवार लोकाला मला त्याचा प्राण निघून गेला माझी दादा 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 ही बघा माणस मायेची जीवा भावाची पैशासाठी गोतील गयाला पाप हात कर न्याय तिचे जगतात उमाजी अमर झाला मरणा करी उमाजी अमर झाला मरणा करी
शेतकऱ्याचा पोवाडा शाहीर गवाणकर लाटकर आणि शाहीर नानिवडेकर
अरे नवीन का आपले तर नशीर मार्गाचं पवाड जाणार आम्ही दांगेबाद्या तुझ्याकडे जाण्याचा प्लास्टर करू नये हा तो शेतकऱ्याचा परवा बांधला म्हणू
म्हणून
शेतकरी
कहानी
मनोविकार खलासी बाबरल जहाज भरत रे तहर जरा करी विवेक करी तुम समाजा कर तुम हर सदाशी शाहिर काम जो शरी वाला आयत पीला पति ऋषि बोल नहीं हाथ नवन
धरणेची दिशाभूल भाग एक व दोन पोवाडा शाहीर नानिवडेकर
परिपूर्ण प्राप्त सरकारी मार्ग अकल नहीं Thank you. आता धरला गेला कपड्याचा तर्क पुकत गेला यशवंत खाशी नोंदला त्याच्या त्याच्याने ऐकला त्याची दृष्टांत द्यावा म्हणला निदान दिन पगा आन राहिला काम पाहून त्या राज्याही निघला म्हणलं गेला किती हे मारणारा
खेडेचे सौख्यकारी आणि शहरात मौजभारी शाहीर नानिवडेकर सप्रे आणि गवाणकर
तिकडे तिकडे बघायची सोय नाही हे बांधा बैठा बाई अगं पण कारणाशिवाय बाहेर पडावत कशाला आपण आणि गं धुन पाणी बाजार हाट करायला का हात मेडे अगं ते सगळं चाळीतलं चाळीत असत पाणी नळात खोली जवळी नको
जावयाची वाणी गवळी सारी दुकान शेजारी सारी दुकान शेजारी सारी दुकान शेजारी
मग कामाचा त्रास नाही ती तुम्हाची आणि स्वयंपाक कोण करील ग सोळं ओळ आरस पारस कसली आठ नसते आमच्या इथं पण दहाला पानावर बसायला हवं आणि चार घास खाऊन एकदा हे हातीतला गेलं की आपण हवं ते करावं घरी पत्ते खेळावेत गप्पा माराव्यात विणावं पुस्तकं वाचावीत नाहीतर खुशाल झोपा काढाव्यात संध्याकाळी हातीसात आल्याबरोबर चहा मात्र लागतो तेवढा करून दिला की बाहेर फिरायला जायला मोकळी
पातळ नेसून झंपर घालून पावडर लावून फिरे बाई फिरत राहू बाहेरी
आहे की नाही गंमत आमच्या मुंबईला कसली गंमत नुसता नाचरेपणा हो मला नाही रोजगार वाटत अगं चांगली शेतावर जावं आणि अंग मोडून काम करावं अच्छा ती बसून खाल्लेलं पताय तरी ना ग पोट फुगून मरायची पाळी
तर पोट फुगून मरतय औषध पाण्याची सोय नाही वाटत गल्लो गल्लीला डॉक्टर आहेत मुंबईला
माझं कौतुक भारी गपतीला पडतो खोकला गर्म झाला डॉक्टर आणवी
एवढं सांगतीस मग इकडं आलीस ग अगं डॉक्टरनं हवा पालटायला सांगितलं म्हणून आणि खोटं नाही बाई इथं आल्यापासून थोडी काही ना हुशारी आली आहे मला उगीच त्या डॉक्टरच्या डोंबरावर 150 रुपये घातले अगं तेवढ्यात पापा शहराचं डोंब नशी किंवा आल्या असत्या काय आवाजा सवा खरंच करता गयो अगं शहरात चालतच नाही पैशाशिवाय शेणाला आणि मातीला सुद्धा पैसा लागतो मग काय उरलं गे त्या आमचं खेडच बरं की
बरं कमळे जाते आता सांग झाले
बस की ग
मग पाण्याला जायचं आहे
मग कस काय सुंदर काय ठरतंय का नाही काय करायचं
का ग
हे बघ तुमरे माझी किती वडी जरी इथं असली तरी मुंबईला नोकरी लागली मला कितीतरी मुली मला तिकडे सांगू नये पण तू माझी बाळ मैत्रीण म्हणून अगोदर तुला विचारतो
बोल सुंदरी बोल वाट पाहू मी किती राहू शहरात
अहो गाव कशी सुडू सारी माया तुरू शहरात बोला मला
मला शहरात न्याल माझी अडाणी काल तिथं पाहून असतील मला बायका
अगं तुला घरात बसवीन तुला घरात बसवी नाही कामात असेल तुला घरात बसवी नाही कामात असेल तिथं तुला साई चुकीचा भक्ता मग कशा घातली तुझं मायका
तुझ्या स्वरूपात मोल नाही जगात बोल अति जवानी शहरात गौतम
अहो आता घरा जाते आणि जरा विचार करते असं धांदीत भीड मला घालू नका मी माझा पूर्वही मजला फसू नका
त्याच्या गोष्ट विचार त्यांना घेते विचार आणि उद्या सांगते ते
ठीक आहे उद्या सांग पण कुणाचं मत घेणार तू तुझ्या त्या खेळवे मैत्रीण येणार काय करणार हा हा तू मुंबईहून सोनाराची कमळी आली आहे ना तिला विचार तुझ्या शेजाराला कमळी सोनारीने तिला पुसत जाऊन शहरातील राणे
अगं एकदा शहरची हवा तू काढी, एकदा शहरची हवा तू काढी,
असं तर मग कमळीला विचारते, कमळे खरंच आहे ग शहराची एवढी कर्जक लागती माणसाला? अगं होच मुली, तू एकदा मुंबईला येऊन बस, तुला खेड्याची आठवण सुद्धा होणार नाही, एवढी नेहमी पडण्यासारखं काय असते ग त्या.
आता बाई काय काय म्हणून सांगू, जिकडे जाव तिकडे मन रमून जात, रस्ते कसे सदा माणसाने फुललेले, आणि गाड्या काय घोडी काय ट्रॅम नि मोटारी काय तेव्हा सांगू तुला.
अगं जग बदल मी चाली तो वैशिवा